chinimandi.com पॉडकास्ट।
शासकीय खासगी कार्यालयात दक्षता घेणं बंधनकारक। कोरोना आजारामुळे संशयित रुग्णामुळे आपत्तीजनक परिस्थिती जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी शासकीय आणि खासगी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर आणि हँड सॅनिटायझर उपलब्ध करून दिलं पाहिजे। ज्या अधिकारी आणि खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ताप, सर्दी आणि खोकला असल्यास त्यांनी तात्काळ योग्य उपचार घेणं आणि अलगीकरण करणं बंधनकारक राहील अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी आज दिल्या। श्री गलांडे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व शासकीय खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दक्षता घेणं बंधनकारक आहे। प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर आणि हँड सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवलं पाहिजे। ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताप, सर्दी आणि खोकला यासारखी लक्षणं असतील त्यांना योग्य उपचार घेतला पाहिजे। त्यांचं अलगीकरण करणं बंधनकारक राहील। कार्यालयामध्ये भेटण्यास येणाऱ्यांची संख्या कमी करावी। नेहमीच्या कामकाजासाठी बाहेरच्या लोकांना कार्यालयात येऊ देऊ नये। तसंच तात्पुरते प्रवेश पास देणंही तात्काळ बंद केलं पाहिजे। मोबाईल किंवा दूरध्वनीवरूनच आपली कामं करावीत। शक्य त्या ठिकाणी कार्यालयीन बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाव्यात। ज्या बैठकीत कर्मचारी नागरिक सहभागी होणार आहेत त्या बैठकांची संख्या कमीत कमी केली पाहिजे। कार्यालयातील कामकाजासाठीचे अनावश्यक प्रवास टाळले पाहिजेत। पत्रव्यवहार ईमेलवर केला पाहिजे। अनावश्यक पत्रव्यवहार, संचिका, कागदपत्र इतर कार्यालयांना पाठवलं जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे। कार्यालयातील वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या जागा, खुर्च्या, टेबल, संगणक, प्रिंटर इत्यादींची व्यवस्थित स्वच्छता करणं आणि वारंवार सॅनिटायझेशन केली पाहिजेत। कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या स्वच्छतागृहांमध्ये हँड सॅनिटायझर, साबण आणि भरपूर पाणी राहील याची दक्षता घेतली पाहिजे। ज्यांना सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळं अस्वस्थ वाटत असेल त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीनं तात्काळ कार्यालय सोडावीत। आजारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत स्वतःहून क्वारंटाईन करण्याविषयी रजा अर्ज मिळाल्यास तात्काळ मंजूर केली पाहिजे।